आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातल्या 11 मतदारसंघात 317 उमेदवारी अर्ज वैध. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस. राज्याच्या विविध भागात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आणि दृष्टीहीन विद्यार्थ्यांनाही हिमशिखरांची साद. पुण्यातले 25 विद्यार्थी पुढच्या महिन्यात हिमालयाच्या मोहिमेवर. आता सविस्तर बातम्या. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान 7 मे रोजी होणार आहे. त्यासाठी राज्यातल्या 11 मतदारसंघातल्या 361 उमेदवारांचे 522 अर्ज दाखल झाले होते. अर्ज छाननीनंतर 317 अर्ज वैध ठरल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या अर्जांची संख्या रायगडमध्ये 21, बारामतीमध्ये 46, उस्मानाबाद 35, लातूर 31, सोलापूर 32, माढा 38, सांगली 25, सातारा 21, रत्नागिरी सिंधुदुर्ग 9, कोल्हापूर 27 आणि हातकणंगले 32 अशी आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या अर्जांची शनिवारी छाननी करण्यात आली. त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि संस्कृती सातपुते यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. त्याचबरोबर माढा मतदारसंघातल्या 4 तर सोलापूर मतदारसंघातल्या 9 उमेदवारांचे 10 उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले आहेत. दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट होईल. पुणे जिल्ह्यातल्या 4 मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा आणि नागरिकांना शांततापूर्ण वातावरणात मतदान करता यावं यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात आणि त्याची माहिती मतदारांना द्यावी असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात काल आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीनं सर्व घटकांनी समन्वयानं काम करावं असंही चोक्कलिंगम यांनी सांगितलं. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही यावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या. नांदेड जिल्ह्यात काल प्रशासन आणि क्रीडा कार्यालयाच्या वतीनं मतदान जनजागृतीसाठी वॉकॅथॉन रॅली काढण्यात आली होती. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला तसंच त्यांच्या हस्ते सेल्फी पॉईंटचा शुभारंभ करण्यात आला. यात सहभागी झालेल्या नवमतदार तसंच खेळाडूंनी नांदेडकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं. अकोला जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमाअंतर्गत 2000 शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मिळून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारत मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. मतदानाचं 75% उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन आयोजित करत असलेल्या कार्यक्रमांपैकी हा एक कार्यक्रम होता. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मार्च आणि एप्रिल महिन्यात केलेल्या कारवाईत 21,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातले महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष JP नड्डा यांनी काल जाहीर सभेला संबोधित केलं. भाजपानं गेल्या 10 वर्षात सर्वसामान्यांसह महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीनं धोरणात्मक निर्णय घेतले असल्याचं प्रतिपादन नड्डा यांनी यावेळी केलं. देशातल्या 5 कोटी नागरिकांना आवास योजनेतून पक्की घरं उपलब्ध करून दिल्याचंही यावेळी नड्डा म्हणाले. इंडिया आघाडीमधील उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या घराणेशाहीमुळेच त्यांच्या पक्षात फूट पडल्याची टीका नड्डा यांनी यावेळी केली. केवळ शेती उत्पादनांवर शेतकऱ्यांना समृद्धी लाभणार नसून शेतकऱ्यांना अन्नदाता, ऊर्जादाता आणि इंधनदाता बनवण्याची गरज असल्याचं मत केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी काल व्यक्त केलं. नांदेड जिल्ह्यात मुखेड इथं भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ सभेला संबोधित करताना गडकरी बोलत होते. त्यानंतर गडकरी यांची देगलूर इथंही सभा झाली. विकासासाठी भाजपाच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. नितीन गडकरी यांची काल हिंगोलीत महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ सभा झाली. काँग्रेसच्या कार्यकाळात देशाचा विकास झाला नसल्याची टीका गडकरी यांनी यावेळी बोलताना केली. तसंच विरोधकांकडे मतं मागण्यासाठी मुद्दे नसल्याचं सांगून विरोधक राज्यघटना बदलली जाण्याचा अपप्रचार करत असल्याचंही ते म्हणाले. पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे प्रदेश प्रचार प्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देशातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. देशात इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर आम्ही निवडणूक रोखे प्रकरणाचा तपास करू असंही ते म्हणाले. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी, तिथे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही शेवटपर्यंत आग्रही होतो. मात्र आता सर्वांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे. विशाल पाटील माघार घेतील अशी आशा असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. दरम्यान महायुतीच्या विविध नेत्यांनी पुरंदर तालुक्यात सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला काल सुरुवात केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रचारगीतातून हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द वगळण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. मात्र आयोगाच्या सूचनेचं पालन न करता त्याविरोधात न्यायालयीन लढा देणार असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. जय भवानी या शब्दाचा उल्लेख एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या प्रचारगीतामध्येही आला होता. तो देखील वगळण्याची सूचना निवडणूक आयोगाच्या समितीनं केली होती. त्यासह इतर धार्मिक उल्लेख वगळून पुन्हा नवगीत सादर झाल्यानंतर समितीनं त्याला मंजुरी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं तसंच राज ठाकरे यांच्या मनसेनंही सादर केलेल्या काही जाहिरातींमध्ये विविध प्रकारची धार्मिक चिन्ह फोटो होते ते वगळण्याची सूचना निवडणूक आयोगाच्या समितीनं केली आहे असं सूत्रांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जैन तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती काल जैन समाज बांधवांनी राज्यात विविध उपक्रमांनी साजरी केली. बोईसर, पालघर, अहमदनगर, सांगली, पुणे, वाशी या शहरांमध्ये या निमित्तानं शोभायात्रा काढण्यात आल्या. वाशी इथल्या जैन मंदिरात भगवान महावीर यांच्या शिकवणीचं स्मरण करण्यात आलं. सांगलीत कच्छी जैन भवन इथं आयोजित रक्तदान शिबिरात 189 जणांनी रक्तदान केलं. प्रत्येक गिर्यारोहकाला हिमालय साथ घालत असतो. दिव्यांग व्यक्तीही यात मागे नाहीत. आता एक पाऊल पुढे टाकत अंध विद्यार्थी हिमालय सर करणार आहेत. पुण्यातल्या ममता अंध अनाथ कल्याण केंद्रातले 25 विद्यार्थी गिरीप्रेमी संस्था आणि स्वरूप संस्थेच्या सहकार्यानं 17 ते 23 मे दरम्यान या मोहिमेवर जाणार आहेत. या मोहिमेत सहभागी होणारा विद्यार्थी अक्षय गंगावणे याने आकाशवाणीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
आतापर्यंत पुस्तकातून, बातम्यातून, टीव्हीमध्ये जे चॅनल असतात त्याच्यावरून आम्ही हिमालय ऐकला होता. आता प्रत्यक्ष हिमालय पाहण्याचा योग आलेला आहे. आम्हाला पण फार उत्सुकता आहे. आम्ही लवकरात लवकर हिमालयापर्यंत जाऊ आणि मस्तपैकी तो आनंद असतो हिमालयाचा, जे सलीचा, ट्रेकिंगचा जो तो आम्ही घेणार आहोत. फार आनंद वाटतोय. आजवर जो फक्त अनुभवलेला हिमालय आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळणार, बर्फात खेळायला मिळणार, मित्रांबरोबर गाणी गाऊन गप्पा गोष्टी करून पूर्ण अनुभव आम्हाला घ्यायला मिळणार आहे. आतापर्यंत आम्ही समुद्र, गड किल्ले यांच्या सली केल्या, परंतु राज्याबाहेर जाण्याचा हा आमचा योग आणि तेही डायरेक्ट हिमालयामध्ये फार विलक्षण आहे. आम्हाला पण उत्सुकता आहे.
हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आजपासून पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर विदर्भात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 3रा टप्प्यात राज्यातल्या 11 मतदारसंघात 317 उमेदवारी अर्ज वैध. 3रा टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस. राज्याच्या विविध भागात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आणि दृष्टीहीन विद्यार्थ्यांनाही हिमशिखरांची साद. पुण्यातले 25 विद्यार्थी पुढच्या महिन्यात हिमालयाच्या मोहिमेवर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.